चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बंद पडलेले साखर कारखाने सुरू झाल्यास 25,000 मजुरांना मिळेल रोजगार। हिंदू मजूर सभा बिहारने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आग्रह केला आहे की राज्यामध्ये बंद पडलेले साखर कारखाने सुरू केले जावेत। यामुळे जवळपास 25,000 अधिक मजुरांना प्रत्यक्ष आणि 2,00,000 मजुरांना अप्रत्यक्ष रूपात रोजगार मिळेल। याशिवाय 25,00,000 शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल। तसंच बंद साखर कारखाने सुरू झाल्यास मजुरांचं वेतन आणि शेतकऱ्यांची उसाची थकबाकी भागवली जाईल। हिंदू मजूर सभेचे महामंत्री अघनू यादव यांनी सांगितलं की लोहत, सक्री, रय्याम आणि समस्तीपूर येथील साखर कारखान्यांना सुरू करावं हे उद्योग विकासाचे खरे चलन आहे। कित्येक युनिटमध्ये मजुरांना पैसे तर दिले आहेत पण भविष्य निधी भागवला नसल्यानं त्यांना पेन्शन मिळत नाही। यामुळे या संदर्भात आवश्यक आदेश दिले जावेत। त्यांनी सांगितलं की राज्य सरकारनं साखर कारखान्यांच्या मजुरांना समस्त देणेकऱ्यांचे पैसे भागवण्यासाठी 162 करोड रुपये दिले होते। सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे भागवण्यात आले आहेत पण मधुबनी जिल्ह्यात लोहत साखर कारखान्याचे पैसे भागवलेले नाहीत। त्यांनी सरकारला सांगितलं आहे की या साऱ्याचा विचार करून मजुरांच्या समस्या सोडवाव्यात।